At Giant Eagle, you may have spotted the Stacker. With uncanny MyPerks ability, she stacks up the perks to choose either dollars off or up to 20% off her entire grocery bill. The Stacker, stacking up huge savings with MyPerks. Find your MyPerksonality and transform your shopping into free gas and groceries. Full details at GiantEagle.com/MyPerks. Perks cannot be earned or redeemed on select items. Restrictions apply.
नमस्कार, मी गौरव जोशी
आणि मी अमोल कराडकर.
तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि परच काही म्हणजे CCBK वर स्वागत.
तर मंडळी, IPLच्या पूर्वावलोकनाचा शेवटचा भाग आज आपण बघणार आहात अथवा ऐकणार आहात. तुम्ही पॉडकास्ट ऐकताय का व्हीलॉग बघताय युट्यूबवर, त्याच्यावर अवलंबून आहे हे. आज आपण ह्या दोन संघांबद्दल बोलणार आहोत. आज पहिल्यांदा असं होतंय की एकाच प्रदेशातल्या साऊथ इंडियातल्या दोन्ही संघांबद्दल आपण बोलणार आहोत, जे दोन उरलेले संघ आहेत. आणि त्यांच्याबद्दल बोलताना सुरुवात अर्थातच करूया, जी एक टीम त्याच्याबद्दल कदाचित असं आपल्याला म्हणता येईल की मालकांपेक्षा फॅन्सना ती टीम IPL कधी जिंकणार याची वाट जास्त बघावी लागते आणि ज्याची जास्त प्रकर्षाने वाट बघतायत ते रादर. तर अर्थातच तुम्ही गेस केलं असेल, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. गौरव, काय बदललंय रॉयल चॅलेंजर्स बँगलोर मध्ये यावर्षी?
अरे, रॉयल चॅलेंजर्स मध्ये कोण प्लेअर आलाय मोल, जो प्रत्येक दर IPL ला पैसे कमवतो पण रन नाही बनवत, म्हणजे काय? म्हणजे ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाकडनं T20 मध्ये खेळतो, IPL मध्ये 2014 सात वर्षापूर्वी ते UAE मध्ये रन्स केलेले, तेच अजून त्याच्या त्या रनवरच त्याला कोटी 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 रुपये देतात. आणि तू म्हणालास तसं, हा मोठा बदल RCB करणारच ना, कारण RCB नेहमी पैसे वाटतात असल्या प्लेयर्सना, पण हा एक मोठा बदल झालेला आहे. आपण कदाचित लोकांना कळलं असेल की RCB आपल्या दोघांची फेवरेट टीम दिसत नाहीये, पण हा एक मोठा चेंज आहे ग्लेन मॅक्सवेल येणं. पण स्ट्रेंथ आणि विकनेसेस, मॅक्सवेल आल्यानंतर ही स्ट्रेंथ झाली का विकनेस झाली?
मॅक्सवेल आहे का मॅक्सवेल आहे हा आपल्या दोघांना पडणारा प्रश्न असतोच. पण माझ्या दृष्टीने आत्ता ग्लेन मॅक्सवेल हा विकनेस आहे. कारण काय, तुम्हाला खरंच आवश्यकता नाही. त्यांचं काय म्हणणं होतं की त्यांना असा एक परदेशी बॅट्समन हवा होता की जो बोलिंगही करू शकेल, शक्य झालं तर स्पिन बोलिंग. त्याच्यामुळे ठीक आहे, म्हणजे जर चालला तर सगळे, तुला मला काय वाईट वाटणार नाहीये तो चालला तर, पण तो बरोबर टीम मध्ये गेलाय असं आता आपल्याला म्हणावं लागेल. की नाव मोठे रक्षण खोटे हे जे प्रकार आहे ते आपल्याला RCB मध्ये बघायला मिळतं, मॅक्सवेल मध्ये बघायला मिळतं. त्यामुळे तो झाला विकनेस माझ्या दृष्टीने. आता स्ट्रेंथ पुन्हा एकदा विराट कोहली आणि AB डिव्हिलियर्स, याहून जास्त मोठी स्ट्रेंथ असू शकत नाही. तरीही ती वर्षानुवर्ष पुरी पडलेली नाहीये त्यांना. त्याच्यामुळे आता तरी असं वाटतंय की पुढच्या वर्षी पुन्हा कायापालट झाल्यानंतर, जसं आपण मागच्या भागात धोनी बद्दल म्हणलं की तो असेल नसेल माहिती नाहीये, तशीच अवस्था कदाचित ABDची असेल की तो असेल नसेल आपल्याला माहिती नाहीये, असता तर खरंच RCB मध्येच असेल का हेही आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे एवढ्या वर्षांची वाट जर त्यांना एका चांगल्या नोटवर दोघांना संपवता आली तर बहुतेक ते, जसं सुरुवातीला म्हणलं मी की त्या दोघांना जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त RCBचे जे लॉयल फॅन्स आहेत त्यांच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. तर माझ्या दृष्टीने आउट अँड आउट स्ट्रेंथ त्यांची आत्ताची आहेच आहे ही, की विराट आणि AB डिव्हिलियर्स. पण अजून एक विकनेस छोटासा सांगावा असं वाटतो मला, की फास्ट बॉलिंग परत एकदा त्यांची थोडीशी गडबडच वाटते, जी परत त्यांची दैना आहेच आहे कित्येक वर्षांची. त्यांनी बदल केले त्यात बरेचसे, पण ओव्हरऑल एका वाक्यात म्हणायचं म्हणलं तर त्यांची फास्ट बॉलिंग मधली दैना तशीच पुढे कायम राहते की काय, अशी मला आता तरी भीती वाटते. सरप्राईज पॅकेज काय गौरव?
मॅक्सवेल रन बनवेल हा सरप्राईज पॅकेज आहे. नाही, एक सरप्राईज आहे आणि लोकांना माहित नसेल, पण डॅन क्रिश्चन जो आता साधारण किती 36 का 37 वर्षाचा आहे, पण तो जगभर IPL T20 लीग खेळतो, सगळीकडे त्यांनी टुर्नामेंट जिंकलेले आहेत. गेले 2 वर्ष इथे तो बिग बॅश मध्ये, जसं त्याचं वय वाढतंय तसा परफॉर्मन्स पण चांगला आहे. आणि कुठेतरी ह्या एक्सपिरियन्सवर लोअर ऑर्डर आपल्याला माहिती आहे की RCBला कुठं तरी एक पॉवर हिटर लागतो, AB कधीतरी लवकर आउट होतो कधीतरी, आणि तेव्हा बहुतेक ते मॅच हारतात. त्यामुळे कोणतरी एक्सपिरियन्स लागतो, माणूस लागतो बॅटिंग मध्ये जो एकदम 4 बॉल मध्ये 15-16 करू शकतो आणि एक ती क्रुशल 17वी 18वी ओव्हर टाकू शकतो आणि तो आहे डॅन क्रिश्चन. सो ह्या डॅन क्रिश्चनकडे तुमचं लक्ष असू दे. मॅक्सवेल नाही चालला तरी चालेल, पण डॅन क्रिश्चन चालायला वाटतं असं मला वाटतं. प्रेडिक्शन काय ह्यावेळी कुठे पोचतील आरसीबी?
नाही वाटत मला परत. माझ्यात अशाही 3.5 टीम झाल्या आहेत असं पण म्हणायला हरकत नाही आतापर्यंत, आणि त्याच्यात अर्ध्यातही आरसीबी बसत नाही माझ्या. मला नाही वाटत समाव एकंदर कॉम्बिनेशन बघता आणि थोडस त्यांची जी थोडीशी कॅप्टन्सीची जी गंमत आहे त्याच्यामुळे देखील, म्हणजे मला वाटत नाही की ते 4 पोचतील. तुझं काय गौरव?
आता आपण एवढे अनालिसिस करतोय अमोल, दोनच टीम्स राहिलेले आहेत, त्यामुळे दोन्ही पोचायलाच पाहिजेत ना. पण नाही, मला वाटतं पोचतील आरसीबी प्ले ऑफला तर नक्की पोचतील. पुढे काय होईल माहित नाही. एक तो वेगळाच क्लास आहे रे एबी डिव्हिलियर्स, 3 तरी मॅचेस त्यांना काढून देतो. विराट आपल्याला माहितीच आहे 2-3 मॅचेस, आणि कुठेतरी एवढे विन्स त्यांच्याकडे होतात की ते प्ले ऑफला पोचतील असं मला वाटतं. पण आता एक टीम कडे आपण वळूया की ज्यांच्याबद्दल सर्वात मला वाटतं कमी बोललं जातं, पण ते अंडरडॉग, म्हणजे कोण त्यांना चान्स देत नाही पण दरवेळी त्यांच्या रोस्टर प्रमाणे टीम लिस्ट पेक्षाही जास्त चांगले परफॉर्म करतात, आणि ते म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. एक डेक्कन चार्जर्स त्यांचं नाव होतं तेव्हा ते जिंकलेले साऊथ आफ्रिकामध्ये. परत इंडियामध्ये आता आरसीबी बद्दल चर्चा चालली, त्यांना त्यांनी फायनलमध्ये बँगलोरमध्ये एकदा हरवलं. ह्या टीममध्ये काय बदल काय? आपण एवढे सगळे बदल बोलतो, ह्याच्यात काय बदल झालाय?
आपण म्हणतो ना की जर गरज नसेल तर नावादाखल कशाला बदल करायचा, अशी अवस्था होती सनरायझर्स हैदराबादची यावर्षी. त्याच्यामुळे ऑप्शनमध्ये देखील त्यांच्याकडे 3 स्लॉट अवेलेबल होते, त्यामुळे सर्वात मोठा बदल जर आपल्याला सांगायचा म्हणला तर तो आत्ता झाला मागच्या आठवड्यात टुर्नामेंटच्या काही दिवस आधी, जेव्हा मिचेल मार्शची रिप्लेसमेंट म्हणून त्यांनी घेतलं जेसन रॉयला. जसं काय त्यांच्याकडे टॉप ऑर्डर प्लेयर्स थोडेसे कमी होते, त्यामुळे त्यांनी अजून एका ओव्हरसीज टॉप ऑर्डर प्लेअरची भर घातली. त्याच्यात जेसन रॉय आला, तो एक मोठा बदल आहे. आणि दोन अजून एक महत्वाचे बदल आहे त्यांच्याकडे, केदार जाधव, ज्याचा मागच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्सनी अधोरेखित केलं असेल की त्याचं करिअरच संपवलं असेल त्यांनी, पण केदार जाधव अजूनही 36 वर्षाचा आहे आणि त्याचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे सनरायझर्स हैदराबादनी मदार त्याच्यावर सोपवली आहे कदाचित, की जो एक इंडियन मिडल ऑर्डर बॅट्समनचा स्लॉट आहे त्याच्याकरता. आणि जसं काय म्हणजे सनरायझर्स हैदराबाद हे अफगाण प्लेयर्सची खाण आहे असं आपण म्हणता येईल, की राशिद खान आहे तिथे, मोहम्मद नबी आहे, त्यांच्या जोडीला आता जो यंग स्पिनर आहे मुजीबुर रहमान, तो त्याचा आलेख जरा खाली आला होता किंग पंजाब किंग्ज इलेव्हन पंजाब व्हॉट एव्हर तिकडे, त्याला त्यांनी रिलीज केल्यानंतर लगेच सनरायझर्स हैदराबादनी घेतलं. हे महत्वाचे बदल आहेत. आता तू आम्हाला सांग गौरव की स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत त्यांच्या?
त्यांचं स्ट्रेंथ म्हणजे काय, काय बॉलिंग लाईनअप आहे. ते टी नटराजन जो केले आपल्याला माहिती आहे की 6-8 महिन्यात, म्हणजे जो त्याचं नाव पण कोणाला, म्हणजे तमिळनाडू लीग मध्ये T20 लीग मध्ये फक्त नाव होतो तो, आता म्हणजे एकदम सगळे म्हणतात बुमरा नंतर इंडियाचा बेस्ट डेथ बॉलर आहे. आणि त्याच्या सोबतीला कोण आहे तर भुवनेश्वर कुमार, जो आता आपल्याला बघितलं T20 सिरीज मध्ये त्यांनी चांगली सिरीज, आणि बरेच लोकांचा ओपिनियन आहे की नंबर 1 T20 बॉलर म्हणजे राशिद खान. सो बॉलिंग डिपार्टमेंट एक प्रचंड स्ट्रॉंग आहे, कारण कधी कधी बॅटिंग नाही चालली, 150-160 रन जरी झाल्या तरी हे तिघं असल्यामुळे ते स्कोर डिफेंड करू शकतात. सो हा त्यांचा मुख्य स्ट्रेंथ आहे. वीकनेस बघायला गेलं तर डेव्हिड वॉर्नर चालतो चालणारच असं आपण एक्सपेक्टेडच धरतो आता, पण त्याच्यानंतर काय, ओव्हर डिपेंडन्सी ऑफ डेव्हिड वॉर्नर. एक डेव्हिड वॉर्नर सारखा जर कोणाचा तरी दुसऱ्याचा जर सीझन केला अमोल, तर खरंच मला वाटतं की सनरायझर्स मुंबईशी पर्यंत फायनलला येऊ शकतात. कारण पण ते दुसरा रोल कोण करणार, आणि तो एक नेहमीचा त्यांचा वीकनेस आहे की डिपेंडन्सी वॉर्नरवर खूप आहे. पण काय कोण सरप्राईज पॅकेज आहे का नाही या सनरायझर्स मध्ये?
सरप्राईज पॅकेज शोधणं हा सर्वात मोठा टास्क होता यावेळेस, बरोबर, कारण की काहीच विशेष बदल झाले नाही. पण मला असं वाटतं की जेसन होल्डर हा माझ्या दृष्टीने सरप्राईज पॅकेज आहे. हो, जेसन होल्डर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या आघाडीच्या ऑलराऊंडर्स पैकी एक आहेच आहे. त्यांनी मागच्या वर्षी शेवटच्या म्हणजे दुसऱ्या हाफमध्ये येऊन सनरायझर्स हैदराबादला क्वालिफाय करण्यात मोलाचा वाटा उचलला होता, हेही खरंय. पण सनरायझर्स हैदराबाद आणि इंडियात होणारी IPL ही आत्तापर्यंत जेसन होल्डरसाठी नवीन, कधी टेस्ट झालेला नाही येतो, आणि त्यांनी जर दुबईतले त्याचे परफॉर्मन्सेस इकडे जर पुन्हा त्यांनी रिपीट केले तर मात्र जेसन होल्डर हा खरंच सरप्राईज पॅकेज म्हणून येऊ शकतो उभारीस, आणि पुढच्या वर्षीच्या आयपीएल ऑप्शनच्या दृष्टीने तो खूप मोठा फायदा त्यालाही होऊ शकतो असं मला वाटतंय. गौरव तुला काय वाटतंय? आता सगळ्यांना माहिती आहे की तुझ्याकडे तीन संघ आतापर्यंत आणि शेवटच्या संघाबद्दल बोलतोय, पण तरी ते होतील का रे, क्वालिफाय होतील?
होणार अमोल, होणार. मला अजूनही टी ट्वेंटी लोकांना वाटतं की बॅट्समनचा गेम आहे, मला उलट वाटतं. तुमच्याकडे चांगली बॉलिंग लाईनअप असेल तर तुम्ही मॅच जिंकता, आणि आता मी म्हटलं तसं स्ट्रेंथ आहे, बॉलिंग चांगली असल्यामुळे सनरायझर्स हैदराबाद नक्की प्ले ऑफ मध्ये पोहोचतील. मी म्हटलं तसं दुसरा एक वॉर्नरला सपोर्टिंग रोल मिळाला तर ही टीम फायनलला काय पण आयपीएल पण जिंकू शकते असं मला वाटतं. तुझ्याकडे काय काय कोण जिंकेल का पोहोचतील का काय?
अर्धी टीम म्हणलं ना मी तसं आहे, पण एकदा उजळणी करण्यासाठी म्हणूया, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? चार प्ले ऑफच्या टीम्स तुझ्या कुठल्या?
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स आणि आरसीबी. म्हणजे मागच्या वर्षीच्या चार होत्या त्याच.
ओके, माझं म्हणणं आहे मुंबई इंडियन्स हो, दिल्ली कॅपिटल्स हो, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब नाही, या तीन पैकी दोन.
ठीक आहे, जसं आयपीएल पुढे जाईल तसं तू आम्हाला चौथी टीम सांग, हरकत काही नाही. पण मला पुढे जायच्या वरती थोडस आपलं जे मागचे एपिसोड्स आहेत तिथे आपण आता म्हणलं ऋतुराज गायकवाड पासनं जे आपल्या आयपीएलचा मागच्या वर्षी शो झालेला, आणि जे लोक आपल्या येऊन आयपीएलच्या वर काही गप्पा मारलेल्या आहेत, हे शोज कुठे बघता येतील, आपले एपिसोड आणि प्रिव्ह्यूज कुठे ऐकता येतील, हे जरा सांग ना आपल्या लोकांना.
मागच्या बद्दल बोलायच्या आधी एकदा पुढचं सांगतो मित्र हो, गौरव आणि अमोलने आमचे प्रेडिक्शन सांगितलेले आहेत, चार संघ येणारे, तुमचेही सांगा, तुम्ही जस्टिफाय करा, तुम्ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करा, तुम्ही व्हिडिओ छोटासा रेकॉर्ड करा, आम्हाला तो ईमेल करा BARACHKAHI@gmail.com वर. तुम्हाला तुमचा जर व्हिडिओ आम्हाला आवडला तर तो आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर प्रसारित नक्की करू, पॉडकास्टवरही टाकायचा प्रयत्न करू. आणि जसं गौरव म्हणला की बाकी तुमचे सर्व आधीचे आपले व्हिडिओज ऑडिओज तुम्हाला पॉडकास्ट आणि युट्यूब चॅनलवर बघता येतील, ऐकता येतील, कॉफी क्रिकेट आणि बरंच काही या नावाने तुम्ही सर्च करा, तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. फेसबुक पेज, ट्विटर हँडल, इंस्टाग्राम पेज आहे CCBK मराठी या पत्त्यावर. तर तोपर्यंत तुम्ही बघत रहा, ऐकत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.